स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्। श्री कृष्णा चैतन्या प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। समजा आपल्याला असं कळलं की आपण चुकून नकळत विष घेत आहोत आणि विष घेत होतो, तर किती लवकर आपण ते सोडलं पाहिजे? दहा दिवसांनी, एक महिन्याने, हळूहळू? तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। तुम्हाला जेव्हा कळेल की आपण जे पूर्वी जगत होतो ते विषाप्रमाणे होतं, हे जेव्हा ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही सगळं एकदमच कराल। अँड जोपर्यंत ते तुम्हाला नाही कळलं आहे तोपर्यंत तुम्ही म्हणणार की मँडेट काय आहे, त्याचं काय शेड्यूल काय आहे, कधी सोडायचं, कधी करू, कसं करू। तुमचं मूल जर समजा चुकून काय PIC 20 बॉटलमध्ये जाऊन खेळतो आहे किंवा आणि काहीतरी केमिकलमध्ये जाऊन खेळायचा खायचा प्रयत्न करतो आहे सरबत समजून, आणि तुला जे सवय लागली समजा प्रोग्राम आणि तुम्हाला कळलं की तो ते रोज पितो आहे जाऊन बाथरूममध्ये, तुम्ही त्याला किती वेळ द्याल सोडायला? ऑन द स्पॉट। तसंच स्पिरिच्युअल लाईफ आहे। जेव्हा आपल्याला कळेल ना की आपण जे करतो आहोत ते एकदम विषासमान आहे, तेव्हा आपल्याला आतून ती प्रेरणा येते की लगेच सोडायचं आहे। जसं मी जेव्हा 1983 याच्यामध्ये आलो त्याच्या आधी खूप नॉनव्हेजचं आकर्षण होतं, खूप म्हणजे खूप प्रचंड, आणि तेव्हा घरी आर्ग्युमेंट व्हायच्या। तेव्हा आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण आहोत पण आमच्याकडे बाय डिफॉल्ट मासे खातात, आणि मी आणखीन पुढे जाऊन काय काय खायला लागलो। तेव्हा वडिलांचे आर्ग्युमेंट काय व्हायचं माझं, ते म्हणायचं की ज्या प्राण्यांचा आवाज नाही होत म्हणजे आवाज त्यांना करता येत नाही, त्यांचा ध्वनी निघत नाही, म्हणजे मासे, म्हणजे खेकडा, म्हणजे कोळंबी, बाकी बकरी आवाज करते, कोंबडी पण आवाज करते, तर जे आवाज नाही करत त्यांना आपण खाऊ शकतो आणि जे आवाज करतात त्यांना आपण नाही खायचं। तुम्हाला हे कधीच पटलं नाही, कधीच लॉजिकली पटलं नाही, कारण त्याला पण जीव आहे, त्याला पण वेदना आहे, याला पण जीव आहे, याला पण वेदना आहे। पण ज्या क्षणी मी इस्कॉनमध्ये आलो आणि मला कळलं की ह्याच्यातलं काहीच खायचं नाही, हे सर्वच हत्या आणि मृत्यूची वेदना देणं आहे इतरांना, तर त्या क्षणी सगळं सुटलं ऑन द स्पॉट एकाच दिवशी। सो आपण किती गतीने कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करावी हे तुमच्या जाणीवरती अवलंबून आहे की जाणीव तुम्हाला केव्हा होईल, कुठच्या दिवशी होईल, दिवाळीच्या मुहूर्तावर होईल का गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होईल का दसऱ्याला होईल, हे तुम्हीच ठरवायचं। आणि दिवाळी गुढीपाडवा दसरा नसेल, ज्या दिवशी होईल तोच सुदिन, तोच पवित्र दिवस। त्यामुळे ह्याला अजिबात मॅन्डेट वगैरे नाही। आता फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर ते सगळं नॉनव्हेज सुटलं ठीक आहे, तरी पण चहा कॉफी आणि कांदा लसूण उरलं, कारण का त्या प्रकारचं कन्व्हेक्शन देवा नव्हतो आलो तो, मी वर्षभर गेलं का की मी सगळ्यात धाकटा मुलगा आहे घरामध्ये, आणखीन घरामध्ये 6 भावंड आहेत, तर सर्वांना ते हवं असतं, तर ठीक आहे नॉनव्हेज खाण्यासाठी सुद्धा बाकी जी भाजी बिजी असते त्यामध्ये लसूण असतो, कांदा असतो, तर वेगळं कसं करणार। तर एकदा एक प्रभूजी आमच्या हॉस्टेलमध्ये आले, हां, आणि ते म्हणाले तुम्ही 16 माळा करता का? म्हटलं हो। नॉनव्हेज म्हटलं सोडलं, मग लसूण प्याज आणि कांदा लसूण आणि चहा कॉफी? म्हटलं नाही अजून शक्य नाही, घरामध्ये असं आहे तसं आहे हे आहे ते आहे। ते म्हणाले तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का? घरची गोष्ट नंतरची गोष्ट आहे, तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का? म्हटलं हो कन्व्हिन्स्ड आहे. मला म्हणजे थिरोटिकली पटलेलं आहे की नाही खायला पाहिजे म्हणून, पण मी प्रॅक्टिकली असा आहे. मग ते म्हणाले तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात ना, मग तुम्ही ना आईला जाऊन सांगा की उद्यापासून मी कांदा लसूण नाही खाणार. चहा कॉफी तर काय मी घरून काय अनाजी करत नाही, डबा घरणार येतो ना, त्यामध्ये पोळी भाजी डाळ असते ना, त्याच्यात कांदा लसूण असतो. बाहेर चहा वगैरे बाहेर पितो आपण. आईला जाऊन सांगा की उद्यापासून मी हे सोडणार आहे आणि तुला माझ्याकरता वेगळं काही करायची गरज नाही. तुम्हाला दही भात दोन दोन डबे पाठव, दोन दही दोन भात. मी ज्यावेळी हे सांगितलं आईला, ताईला एवढं दुःख झालं की सगळी मोठी सहा भावंडं आणि आम्ही सगळे भाजी आणि सर्व खाणार आणि सगळ्यात लाडका धाकटा मुलगा फक्त दही भात खाणार. नाही नाही, मी तुझ्याकरता करेन. आणि ती गुप्तपणे कुणालाही न कळता ती माझ्याकरता वेगळं बनवायची आणि मग त्याच्यात नंतर सगळ्यांना लसूण कांदा टाकायची. आणि माझा डबा सकाळी 9:00 निघायचा, तेव्हा कोणी जेवायचं नाही, दुपारी जेवायचे. म्हणजे कोणालाही ठाऊक नव्हतं की माझ्याकरता वेगळा डबा जातो आहे. तर या प्रसंगात आपण काय शिकतो की जेव्हा मी त्या विश्वासाने सांगितलं आईला की मी नाही करणार, तेव्हा ऑटोमॅटिकली भगवंताने लगेच तुझी व्यवस्था केली. ताबडतो ऑन द स्पॉट जे मला वाटलं होतं की शक्य नाही घरामध्ये, इम्पॉसिबल आहे, तर शेवटी भगवंत ना आपल्या सर्वांना मदत करतात, प्रोव्हाइडेड तुमच्यामध्ये ती निष्ठा आहे आणि जाणीव आहे की हे विष आहे हे मला नाही प्यायचं आहे. मग लगेच तुम्हाला अमृताची व्यवस्था भगवंत करणार. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव नाही आहे, खात्री नाही आहे त्या गोष्टीची, तोपर्यंत अमृताची व्यवस्था नाही होत. तर आपण हे सगळं का सोडतो, म्हणजे का सोडायला पाहिजे, त्यात एवढं काय वाईट आहे? म्हणजे खास करून नॉनव्हेज ठीक आहे बाबा, हत्या केल्याशिवाय नॉनव्हेज नाही बनत, म्हणजे मृत्यूची वेदना दिल्याशिवाय, ते पाप केल्याशिवाय मांसाहार नाही निर्माण होऊ शकत. लसूणमध्ये काय आहे, कांद्यामध्ये काय आहे? तर आपण जेव्हा एक स्टेप घेतो त्याच्यानंतर जे दुसरी पायरी पण असते, तिसरी पायरी पण असते, चौथी पण असते. हा प्रगतिशील मार्ग आहे. म्हणजे मांस सोडलं म्हणजे सगळं संपलं असं नाही, वे अचीव्ह एव्हरीथिंग, की मांसाहार सोडला म्हणजे आध्यात्मिक आपण सगळं अचीव केलं असं असं होत नसतं कधी. तर या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहेत भक्ती मार्गामध्ये. भक्ती मार्ग जो आहे ना तो सत्वगुणी मार्ग आहे आणि सत्वगुणी मार्गाच्या पुढे एक विशुद्ध सत्व म्हणून आहे. सत्वमार्ग हा एंड नाही आहे, सत्वमार्ग हा एक मार्ग आहे, लक्ष नाही आहे. सत्वगुणी जीवन जगणं हे आपलं लक्ष नाही आहे जीवनाचं. सत्वगुणी जीवन जगून विशुद्ध सत्वामध्ये असलेले भगवंत आपल्याला प्राप्त करायचे आहेत. म्हणून हे रजोगुणामध्ये असलेले अन्न आहे ते आपल्याला सोडायचं आहे. कारण जोपर्यंत आपण रजोगुणी अन्न खात आहोत तोपर्यंत आपण सत्वगुणामध्ये येऊ शकत नाही. आणि मांसाहार तमोगुणात येतो, तो सोडला नंतर चहा कॉफी जेव्हा उरतं हे सूक्ष्म प्रकारची म्हणजे ॲडिक्शन्स आहेत किंवा सवयी आहेत किंवा वाईट सवयी असतील. तर ते पण ज्या दिवशी कळलं ते पण असंच सुटलं. इट्स नॉट अ 5-year प्लॅन, पंचवार्षिक योजना नाही ती. ज्या क्षणी कळेल त्या क्षणी ते सुटणार आणि भगवंत वाट बघतात आपली, कधी आपण त्यांच्याकडे पोचू, कधी येईल हा जीव माझ्याकडे. आपण जितकी त्यांना भेटण्याची वाट बघतो ना त्याच्याहून प्रचंड पटीने कोटीपटीने वाट ते पाहत असतात की माझा भूल माझ्याकडे परत केव्हा येईल. त्यामुळे हे सगळं तुमचा जो प्रश्न आहे ना हा जोपर्यंत आपल्याला नाही पटला तोपर्यंतच तो प्रश्न आहे. ज्या क्षणी पटेल ना त्याच्यावर तो प्रश्नच उरत नाही. ज्या क्षणी आपल्याला पटलं की हे विष आहे, हे जीवन विषासमान आहे, आपण जे करत आहोत हे कार्य विषाप्रमाणे आहे, ते आपल्या आत्म्याला जीवनाला घातक आहे, तर लगेच सुटणार. मग काय करायचं त्याकरता? त्याकरता हे शास्त्र जे आहे ना ते वाचणं खूप आवश्यक. जसं आत्मसाक्षात्काराचे विज्ञान ते जे पुस्तक आहे ना मराठीत, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, ते तुम्ही वाचलंत ना तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल. ते पुस्तक इतकं सुंदर पुस्तक आहे ना की मी जेव्हा सुरुवात केली जप करायला, चार माळाने सुरुवात केली स्ट्रेट, त्यांची कृपा होती माझ्यावर खूप. आणि हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. हे पुस्तक संपताना 16 माळा जप करत होतो. एवढ्या पुस्तकात शक्ती आहे, एवढी बुद्धीला चालना आहे त्याच्यामध्ये, एवढं म्हणजे विश्वसनीय आणि आपल्याला खात्री पटवणारं डिस्कशन आहे त्यामध्ये. आणि ते असं थिअरी नाही आहे, ते प्रश्नोत्तर रूपामध्ये आपले सगळे प्रश्न त्यामध्ये आपोआप उत्तरित होतात, आपोआपच. आणखीच विचारा. त्यामुळे कुर्मगतीने भक्ती मार्गात प्रगती करावी की अश्वगतीने करावी हे तुम्हीच ठरवायचं आहे. कारण कसं आहे, ज्या गतीने करणार त्या गतीने लाभ पण मिळणार, असं आहे. त्यामुळे 2 जून 1945 साली सगळे चहाची विधी आली, प्रोडक्ट्स म्हणजे चहाचे काय ताज आणि काय ब्रुक बॉन्ड आणि काय काय नवीन नवीन रेड लेबल असे काय काय माझ्याकडे मधेशी खूप प्रकारचे चहा होते. आणि त्यामध्ये मी इलायची अद्रक आणि काय काय घालून स्पेशल चहा बनवायचो. आणि माझ्या रूममध्ये हॉस्टेलमध्ये डॉक्टर लोक यायची माझ्याकडे प्यायला, सगळं मी भिरकावून दिलं मैदानात. त्याच्यानंतर आजपर्यंत कधी प्यालो नाही, काही नाही फरक पडत, काहीही फरक नाही पडला. फक्त मन सांगायचं चहाची वेळ झाली, मम्मी सांगायचो चहा प्यायचा नाही, परत मन सांगायचं चहाची वेळ झाली, मम्मी सांगायचो नाही प्यायचं नाही, संपलं. एवढा संवाद झाला काही दिवस, मग ते पण संपलं. कसं असं ना, आपण जेव्हा वाघाला आपलं समजा आपल्याकडे आपली सर्कस आहे आणि आपल्याला वाघाला शिकवायचं आहे, म्हणजे वाघाला ट्रेन करून सर्कसमध्ये उड्या मारायला लावायचं आहे, तर काय करतात पहिल्यांदा जंगलातल्या वाघाला पकडतात आपल्या पद्धतीने आणि आणून त्याला पिंजऱ्यात ठेवतात. तो खूप डरखडा फुटतो, ते लोक त्याला दुर्लक्ष करतात, त्याच्याकडे बघत पण नाहीत. त्यांचा प्लॅन असतो 7 दिवस बघायचं पण नाही, किती डरखडा फुटत आहेत. मादी तो खूप डरखडा फुटतो, भीती वाटणार इतक्या, पण निश्चयपूर्वक दुर्लक्ष करायचं. मग हळूहळू डरकाली अशी होते 8 दिवसानंतर. जेव्हा शक्ती संपते वाघाची तेव्हा तो अगदी मांजरीप्रमाणे असं विनवणं करायला लागतो असहाय होऊन. मग त्यावेळी ते 500 ग्रॅम मांस त्याला फेकतात, 500 ग्रॅम, ज्याला अख्खा हरण लागतो खायला, है ना. तो फक्त 500 ग्रॅम खातो, मग परत डरकाळा फुटतो थोड्या थोड्या, परत काही तासानंतर किंवा एका दिवसानंतर परत 500 ग्रॅम, असं करून त्याला पूर्ण ट्रेन करतात. मग कधी डरकाळी फोडत नाहीत. पण जर त्यांनी फर्स्ट टाइम डरकाळी फोडली आणि तुम्ही त्याला 5 किलो मांस दिलं, तो परत मोठी डरकाळी फोडणार. तसं आहे चहा कॉफीचं, असंच आहे चहा कॉफी. ॲक्च्युली खूप कठीण प्रकारचं हे आहे, सवय आहे सोडण्याकरता. म्हणून
आहे सोपं पण तरी कठीण,
सोडण्याकरता कठीण आहे खूप. म्हणजे असं चहा पिल्या करून झिंगत नाही, हे काय झालं रे असं कोणी करून झिंगत नाही चहा पिल्यावरती. चहा पिऊन कोण झिंगत नसतो, मारामाराय करणे किंवा बायकोळा हाणमार करणे असं काही होत नसतं. दारू पिलं की होतं तरी पण सोडण्याकरता खूप कठीण. आणि दुसरं एक मी बघितलं माझ्या अनुभवातून, सिगारेट आणि बिडी आणि तंबाखू हे सोडण्याकरता खूप कठीण आहे, खूप कठीण. आणि माझा एक असा अनुभव आहे की ज्या गोष्टी सोडण्याकरता कठीण असतात ना, त्याला एक घाव दोन तुकडे ह्याच तत्वाने सोडून द्यायचं असतं. ते तुम्ही म्हणाल की मी आधी 6 पित होतो कप, आता मी 5 पिईन, मी 4 पिईन, हळूहळू सोडेन ना, म्हणजे तेवढी सवय जुनी माझी आहे, ते कधी सुटणार नाही तुम्हाला. ज्या दिवशी भिरकावून दिलं ना त्याच्यात कधी पुन्हा प्यालोच नाही, फक्त निश्चय पाहिजे त्यामध्ये. अहो आमच्या हॉस्टेलमध्ये ना, आमच्या हॉस्टेलमध्ये एक श्रीनिवास रानडे नावाचा विद्यार्थी होता, हां माझ्याहून 8 वर्ष सिनियर होता, 8 इयर्स सिनियर टू मी. हां आणि त्याला ना दुर्दैवाने कुसंगतीमुळे दारू, मॅड्रेक्सच्या गोळ्या, अफीमच्या गोळ्या, चरसच्या गोळ्या या सगळ्यांचं एकत्र व्यसन होतं. तर तो दारूमध्ये सगळं टाकायचा, विरघळायचा आणि सर्व प्यायचा. एवढं भयंकर वसन त्याला होतं. वरून सिगरेट पण ओढायचा, चरस टाकून त्याच्यामध्ये. म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत, ब्राह्मण रानडे. आणि एक दिवशी आणि त्याच्यामुळे काय आलं, 8 वर्ष तो मागे झाला. म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा तो माझ्याहून 8 वर्ष मोठा होता आणि तो आमच्या वर्गात आला होता. म्हणजे असं फेल होतो. ओके, तर शेवटी काय झालं, एक दिवशी तो हनुमंताच्या मंदिरात गेला बसत फिरत फिरत. आणि त्याला काय प्रेरणा झाली माहीत नाही, त्याने निर्णय घेतला की आजपासून बंद. तो ना 6 महिने झोपला नाही. किती महिने झोपला नाही? 6 महिने रात्रभर आक्रोश करायचा तो असा. पण हनुमान चालीसा म्हणायचा. झोप येत नाही ना त्या लोकांना, ते घेतल्याशिवाय कसं येणार. 6 महिने त्याने ते कष्ट काढले, पण दिवस रात्र हनुमानाची चालीसा म्हणायचा तो. म्हणजे असं असं नाही श्री हनुमान ज्ञान गुण सागर असं छानपैकी नाही म्हणायचं, असं आक्रोश करू म्हणायचं. आक्रोश म्हणजे असा असाय आक्रोश. आणि 6 महिने त्याने सगळं सोडून दिलं. म्हणजे फक्त चहा पित होता. म्हटलं ठीक आहे, चहा पी काय प्रॉब्लेम नाही. जे सोडलं ते किती मोठं आहे, चहा कॉफी तर बाबा तुच्छ व्यवसाय आहे. तर मी तुम्हाला हे उदाहरण का सांगितलं, एवढे मोठं व्यसन आणि एवढी मोठे व्यसनं एकत्र असताना सुद्धा एका स्ट्रोकमध्ये तरी सोडून दिली ती, निश्चय करून. सो तुमच्या प्रश्न दुसरं उत्तर असं आहे, सोडू कधी शकतो आणि कसं शकतो? इच्छाशक्तीप्रमाणे. मात्र इच्छाशक्ती कुठून आणायची? तर माझा दुसरा एक अनुभव आहे तो म्हणजे इच्छाशक्ती ही जप केल्याने निर्माण होतो. जपामध्ये ट्रिमेंडस पॉवर आहे. आम्ही तर काहीच नव्हतो, आम्हाला काही वस्तू पण नव्हती. जेव्हा प्रभुपाद लोकांना भेटले होते ना तेव्हा सगळे लोक LSD घेत होते, सगळे लोक. म्हणजे आता जी माणसं प्रचंड मोठ्या अवस्थेमध्ये आहेत, गुरु अवस्थेमध्ये आहेत आणि आचार्य अवस्थेमध्ये आहेत, ती त्यावेळी 20 वर्षामध्ये सगळे लोक LSD घेत होते. मारिहुआना, LSD हे आता लोकांना ठाऊक पण नाही. ते आता नवीन लोक बसतात, आता सगळं ब्राऊन शुगर घेतात, पण त्यावेळी मारिहुआना आणि LSD घ्यायचे. प्रचलित नशा होती ती. सगळेच लोक घर सोडलेले, आईवडिलांना सोडून दिलेले, काहीही करायचे, नग्न फिरायचे, कुठे कुठे जाऊन जंगलात राहायचे, अशी काहीतरी विचित्र माणसं होती. त्या सर्व लोकांना केवळ जपाच्या आधारावर त्यांनी माणूस बनवलं. विचार करा केवढी त्यांची निष्ठा आपली स्वतःची होती भगवंतावरती, नावावरती, आणि ती त्यांनी इतरांना पण दिली. आणि ते केवळ नाम जपाच्या आधारावरती त्यांनी एवढी विल पॉवर कमवली की सगळं सोडून दिलं आणि ते फर्स्ट क्लास वैष्णव म्हणले. त्यामुळे तुम्ही आता कसं करणार? तुम्ही आता हळूहळू सोडणार आणि हळूहळू जप करणार, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला किती लवकर ते अमृत हवं आहे तितकं लवकर तुम्ही सोडायचं आहे. पण तुम्ही जर म्हणाल की मी 6 महिन्यानंतर हळूहळू प्रयत्न करीन, ते नाही होणार कधीच. कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. कारण ती वस्तू अशी आहे ना, तुम्हाला सोडणार नाही आणि सोडत कधी नाही. जोपर्यंत तुमची सोडायची निश्चय शक्ती नाही तोपर्यंत ते सुद्धा सोडणार नाही. म्हणून तुम्ही मुळीच टाइमपास करू नका, कारण टाइम जो आहे ना हा फार फार अमूल्य अशी वस्तू आहे, वेळ. कारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही. आणि जितकं तुम्ही लवकर कराल ना तितकं लवकर तुम्हाला कळेल की आम्ही काय अनुभवतो दररोज. मी ते बसून कितीतरी वर्णन केलं तुम्हाला ना की मध किती गोड असतो असं. ह्या सीझनला ह्या वनामध्ये ह्या पिवळ्या रंगाच्या सनफ्लॉवरमधून जे मध गोळा केला आहे तो काय स्वादिष्ट असतो, किंवा ह्या वनामध्ये गुलाबाच्या मधून जे मध गोळा केला आहे. सगळं ते प्लॅनिंग असतं, मधाच्या लोकांचं प्लॅनिंग असतं. ते असं ते पाळलेल्या मधमाशात सोडतात त्या ठिकाणी, मग तिकडून संध्याकाळी ते परत येतात. मग त्यांचा मध तो वेगळा प्रकारचा असतो, प्रत्येक फुलाचं मध वेगळा प्रकारचा असतो. असं मीच वर्णन करत राहिलो होतो तुम्हाला आणि तुम्ही छान भाई ऐकलात आणि निघून गेलात. काय फायदा आहे तुम्हाला? तुम्हाला कधीच कळणार नाही की मी कसा त्याचं आस्वादन केलेलं आहे, त्याचा काय आनंद आहे, हे नाहीच कळणार तुम्हाला. नुसतंच फक्त ऐकून ऐकून ऐकायला ऐकायला ऐकणं खूप आवश्यक असतं, पण केवळ ऐकून काही नाही होत. ते अंमलात आणण्याशिवाय काहीच फरक पडत नाही. प्रवचनाला खूप महत्त्व आहे, श्रवणाला खूप महत्त्व आहे, पण ते आचरणामध्ये आणल्याशिवाय त्याची किंमत शून्य आहे. आणि हे जीवन जे आहे ना, हे त्याच्याकरता दिलेलं आहे, ते अमृताची गोडी लागावी म्हणून दिलेलं आहे. तर काय म्हणायचं
आणि बहुतेक सगळ्या गोष्टी आपल्या ना मनात असतात. आपण जर ठरवलं एखादी गोष्ट, जसं आपल्याला म्हणजे बायकांचे खूप उपास असतात ना श्रावणामध्ये, ह्याच्यामध्ये वगैरे आपण उपास करतो, तेव्हा आपल्याला मनात ठरलेलं असतं ना आपलं की आपल्याला उपास करायचं, आपण ह्या गोष्टी नाही खायच्या आहेत. किंवा जे नॉनव्हेज खाणारे असतात ते म्हणतात की आता श्रावण महिना आम्ही नाही खाणार, किंवा चातुर्मासात 4 महिने नाही खाणार. तेव्हा कुठे खातात? नाही खात ना. तेव्हा काही होतं का? काही होत नाही. पण काही लोक नुसतं चहावर उपास करतात किंवा नुसतं म्हणजे कडक उपास करतात, तेव्हा मग काय होत असतं? पण आपण करू शकतो, कारण का आपल्या मनाने ठरवलेलं आहे पण की आपण हे करायचं आहे म्हणून. तर ते शेवटी मनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे एकदा आपल्या मनाने ठरवलं की आता नाही चहा कॉफी घ्यायचा. म्हणजे माझं पण असंच झालं होतं, मला एक तर कांदा लसूण वगैरे खूप आवडायचा, त्यामुळे म्हणजे भाज्यांमध्ये वगैरे असं आणि वेगळं वेगळं तेव्हा ट्राय करायची अशी खूप इच्छा होती. जेव्हा मी 16-17 वर्षाची होते ना तेव्हा, आणि चहा कॉफी सुद्धा खूप आवडायचा. आणि अभ्यास करताना पण चहा प्यायला की आपण जागं राहू शकतो असं एक, हां, तर ते एक डोक्यामध्ये होतं. पण ते एकदा ठरवलं की नाही प्यायचं आहे आता, नाही फरक पडला काही. आता सुद्धा कितीतरी लोक विचारतात, म्हणजे लोक मग सुरुवात करताना कसं करतात की मग हर्बल टीज पितात किंवा मग काहीतरी ती धण्याची कॉफी करून पितात वगैरे. पण आता सुद्धा मला लोक कधी विचारतात की तुम्ही सकाळी उठल्यावर काहीच घेत नाही, काहीच नाही घेत, दूध पण नाही घेत. म्हटलं नाही घेत, म्हणजे नाही गरज नाही लागत आता अशी काही काही घ्यावं असं वाटतच नाही यार. ओके म्हणे, पण असं ताजा ताजतवानं वाटतं. म्हटलं काय नाही, आम्हाला सकाळी उठून आंघोळ केली आणि जप करायला काही लागलं की ताजतवानं वाटायला लागतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी मनामध्ये असतात. एकदा मनाने निश्चय केला की ते तेवढीच, फक्त एक काय म्हणतात ना, तेवढ्याच गोष्टीची गरज असते. अगदी थोडं छोटं अंतर आहे ते एकदम, पण ते फक्त आपल्याला पार करायचं असतं की बस नाही की मग ते होऊन जातात गोष्टी.
आम्ही दोघांनी असं केलं होतं, चहा कॉफी सोडली, आता मध्ये आता चालू झालं फरक पण पूर्ण सोडलं होतं. असं सेम की नाही घ्यायचं आणि आम्हाला काही फरक पडत नव्हता. गरम पाणी प्यायचं सकाळी पण चहा कॉफीने असं काही फरकच नाही पडला. आणि नंतर मग असं केलं की इच्छा नको व्हायला ना साखर आणायची बंद केली, पावडर ठेवायची बंद केली घरात. मग कुणी पाहुणे आले तर लागतं म्हणून आणून ठेवलेलं.
पाहुण्यांचं असं आहे की पाहुणे सुद्धा तुमच्याप्रमाणे वागायला लागतात हळूहळू. हा आमचा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे की यांच्याकडे चहा नाही मिळणार, म्हणजे चहा पिऊन येतात तुमच्याकडे, तुमच्याकडे पोहे खातात. खरं सांगतो मला, माझ्या सगळ्या नातलगांना भावांना सगळे माझे मोठे आहेत, सगळं मी धाकटा आहे, म्हणजे मला थोडंसं जपून जायला लागेल त्यांच्याकडे आदरपूर्वक. पण सगळ्यांना माहिती आहे की याच्याकडे गेलं की चहा कॉफी कांदा लसूण काय मिळणार नाही, पण बेस्ट जेवण मिळेल, स्वादिष्ट एकदम, जे आम्ही कधीच बनवू शकत नाही. त्यांना माहिती आहे, म्हणजे चहा घरून पिणू येतात, आमच्याकडे जेवण करतात. कसं आहे ना, लोकांना पण कळलं पाहिजे एकदा की भाई असे असे आहेत. आपल्याला लाज वाटते, लोकांना लाज वाटते की आम्ही आता हरे कृष्ण करायला लागलो, आम्ही आता जप करतो.
काय म्हणतील सगळे,
माझा
हा एक त्याच्याशी
असं होतं की घरात एखाद्या देवतेचं आधीपासून पूजन चालू असतं, मला हा विचारला पाहिजे. मग अचानक आम्ही तुम्ही सांगताय हरे कृष्ण जप करा, मग तो देव आमच्यावरती खोकला तर काय होईल? तर मला सांगितलं की अरे गणपती मला मग शाप देऊ नको. मग हे
त्याचं उत्तर असं आहे, सिम्पल उत्तर असं आहे की तुम्ही ज्या देवतेची पूजन करत आहात ते बंद करायची काहीच गरज नाही, काहीही गरज नाही. गणपती पूजन, शंकर पूजन, देवी पूजन, बाकी व्रत चालू ठेवा. फक्त तुम्ही हरे कृष्ण मंत्र सुरू करा. तुम्हाला आतून जेव्हा प्रेरणा होईल ना तेव्हा कुणाला त्याग नाही करायची गरज आहे. कुठच्याही पाहुण्याला तू जा आता, मला तू नाही आवडत असं सांगायची गरज नाही. श्रद्धा ही शेवटी कसं असतं ना, माझं एक ठाम असं अनुभवाची गोष्ट आहे आणि मला विश्वास पण त्या गोष्टीवरती आहे की गणपती आणि शंकर यांच्या कृपेनेच मी कृष्ण भक्त बनलेलो आहे. आणि जेवढी माझी श्रद्धा गणपतीवरती आणि शंकरावरती तेव्हा होती, त्याच्याहून अनंत कोटी पटीने आता आहे. कारण तेव्हा श्रद्धा नावाची गोष्ट कशी होती, मला तू काय देशील, ही श्रद्धा होती. गणपती मला काय देईल, शंकर मला काय देईल, नेहमी लिस्ट तयार असायची, मला परीक्षेत पास कर, फर्स्ट क्लास दे, लगेच सायकल घेऊन दे बाबांना, मला घेऊन देऊ देत वगैरे वगैरे, हेच प्रार्थना असायची. त्यामध्ये गणपतीवर प्रेम नव्हतं. आता कळत आहे ती गणपती आपल्यावर फक्त प्रेम होतं, गणपती ऑर्डर सप्लायर होता, शंकर पण तेच होता. पण आत्ता जे नॉलेज आहे गणपतीबद्दल आणि शंकराबद्दल, ते त्यातलं शून्य पण नॉलेज तेव्हा नव्हतं. त्यामुळे याचं उत्तर असं आहे की तुम्ही जर कुठच्या देवतेशी अटॅच असाल लहानपणापासून, चालू ठेवा. काही असं शिफ्ट करायची गरज नाही, पण नॉलेज पाहिजे माणसाला. नुसतं बाबा म्हणजे आपण गणपतीला का मानतो, कारण बाबा सांगायचे, आई सांगायची, म्हणून आजी सांगायची. आपल्याला आता काही नॉलेज नाही, ते म्हणतात इथे पाय पडा पाय पडायचं, आणि त्याप्रमाणे आपण ते करत आलो होतो. चांगलं ते पण वाईट नाही, ते पण कल्चर आहे, आपलं संस्कार आहेत. परंतु आपल्याला शेवटी नॉलेज प्राप्त करणं आवश्यक आहे की कोण काय आहे, होम मिनिस्टर म्हणजे काय, सुरक्षा मंत्री म्हणजे काय, जलसंपदा मंत्री म्हणजे कोण, आणि प्रधानमंत्री म्हणजे कोण, हे माहीत पाहिजे आपल्याला. मला आवडतं म्हणून तो श्रेष्ठ असू शकत नाही ना. मला गणपती आवडतो म्हणून इज नॉट सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड इट. नाही तर गणपती जास्त माहीत, आपल्याला जास्त माहिती आहे. तिकडे वरती कन्फ्युजन नाही काहीच, आपलं कन्फ्युजन आहे ते. त्यांच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही आहे, काही वाद नाही, काही भांडण नाही, काही नाही त्यांच्यामध्ये. हा माझ्याकडे तुझ्याकडे कसा गेला, हा माझा भक्त होता, तू तुला का खेचलास, हे आपलं वाटतं असं असं शाप देईल वगैरे, काही नाही होत असं. काही आपलं असं का वाटतं, कारण आपलं त्यांच्याबद्दल काहीच ठाऊक नाही आहे, म्हणून म्हण वाटतं की ते आपला शाप देतील, त्यांच्यामुळे अपशकून होईल आयुष्यामध्ये, काहीतरी वाईट होईल. का? कारण या सगळ्या विचारांचा आधार एकच असतं, म्हणजे स्वार्थ. आपला स्वार्थ कसा काय, हा कसा काय नुकसान होईल स्वार्थाचं, त्याच्या आधारावर सगळी आपली आध्यात्मिकता असते. ऑल ओवर रिलिजियस लाईफ याच्यावर ते आधारित असतं. केवळ मला काय मिळेल आणि मला काय मिळणार नाही, आणखीन काय नसतं. It's as simple as that.
कारण की लोकांना ती भीती असते किंवा इनफॅक्ट प्रभूजी माझ्या घरामध्ये
या पुढे या ना,
माझ्या घरामध्ये असं झालं होतं की ज्याला मी जॉईन केलं त्याला बाबांचा खूप विरोध असूनही आहे, मला शांत आहे. आणि आईची एक मैत्रीण होती, त्यांचा मुलगा असाच इंजिनिअरिंग केलं, इस्कॉन जॉईन केलं, आणि नंतर तो जॉब सोडलं, आता तो ब्रह्मचारी झाला मंदिरात. ही एक भीती बऱ्याच जणांचं की हा सोडून देईल, माझ्या नातेवाईकांचे कोण आले की तो बायकोला सोडून दिलं तर तो घर सोडून निघून जाईल, सो त्याला बाहेर काढतो. ही भीती लोकांना खास होत आहे, आणि एस्पेशली इस्कॉनमध्ये घंटी म्हणतात की ते ब्रेन वॉश होतं, आणि हे मला बऱ्याच जणांनी
हे कॉमन आहे सर ठिकाणी, यात काय, यात काय नवीन काहीच नाही.
तुम्हाला हे करते आता बायकोला सोडून देईल, मुलांना सोडून देईल, तो कुठेतरी निघून जाईल. म्हटलं असं काही नाही, आमचं जीवन अगदी नॉर्मल जीवन आहे, का असेल.
सो ही भीती जी आहे ना, ही सर्व ठिकाणी कॉमन आहे. आय थिंक वी शूड क्लोज द डोअर, टू मच डिस्टर्बन्स इज देअर. सो ही कॉमन स्थिती आहे सर्व ठिकाणी. मी पण जेव्हा हिच्याशी माझी लग्न होणार होतं आणि त्यांना सडनली कळलं की मी चहा कॉफी आता सोडलं, म्हणजे म्हटलं मला ना की समजा आज नॉनव्हेज सोडलं, एका वर्षानंतर चहा कॉफी आणि रसन कांदा सोडलं, आणि त्याच्या जेव्हा कळलं तेव्हा त्यांना वाटलं की आता हा लग्न नाही करणार. ही लक्षणं संन्यासाची लक्षणं आहेत. ही विल गो अँड देवर रिअल इन टेन्शन. परंतु असं पण काय नाही आहे, मी एकदम पक्का ग्रस्त आहे. माझ्यामध्ये एक तसोभरही ब्रह्मचर्याचं लक्षण नाही आहे. पण लोकांना वाटतं की चहा कॉफी सोडणं, लसूण कांदा सोडणं आणि तुळशीची माळ घालणं म्हणजे संन्यास म्हणून, असे आपल्या ब्राह्मणामध्ये एक संकल्पना आहे. पण ती माझ्या मते अगदी 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 सुरुवात आहे भक्ती जीवनाची. कुठेही संन्यस्त प्रवृत्ती, ब्रह्मचर्य प्रवृत्ती, विरक्ती भीती कुठेच नसते. लसूण सोडलं म्हणजे विरक्ती झालं असं बिलकुल नाही आहे, असं बिलकुलच नाही
आहे.
हो हो, त्याच्याशी आपण बोलणं आधी केलं थोडं तुमची याच्या आधी. सांगायचा मुद्दा असा की हे कॉमन स्टेज आहे सगळ्या लोकांना, भीती वाटणे आणि सोडून जाईल का, मंदिरात जाईल का, तो गेला बघा निघून मंदिरामध्ये, ह्याचं कारण काय? फक्त अज्ञान आहे. ब्रह्मचारी बनला म्हणजे तो ब्रह्मचारी राहायला जरूर नाही आहे, त्याला विवाह करण्याची मुभा आहे, तो ग्रस्त बनू शकतो. आणि ब्रह्मचर्य हे किती आवश्यक आहे इंद्रिय दमन करण्याकरता, गृहस्थ आश्रम प्रवेश करण्याच्या आधी किती आवश्यक आहे हे आपल्याला आता कळतं. पण आता असं वाटतं अरे एव्हरीबडी इज गृहस्थ, व्हॉट इज देअर, वाय इज वी आर गोइंग टू टेम्पल. घरी करा ना तुम्ही. आई बाबा काय म्हणतात, तुला काय करायचं आहे, गीता वाचायची आहे ना, घरी वाच ना. तिकडे जाण्याची गरज काय, केस फातरून तिकडे केसरी वस्त्र घालून तिथे राहायची गरज काय. हे कॉमन प्रश्न आहे, ते काय त्यात नवीन प्रश्न नाही आहे. अगेन ते तुमच्या श्रद्धेवरती अवलंबून आहे, तुमचा निश्चय किती आहे त्या गोष्टीवरती. आई बाबा हे बोलणारच, कारण का त्यांचं आपल्यावर प्रेम असतं. त्यांना वाटतं आपला मुलगा भरकटत तर नाही, कुठे विदेशी लोकांना मागेच लागला नाही, लोक काय करतात का माहीत नाही. त्यांना वाटत असं की हे ड्रग घेतात विदेशी लोक, त्यांचा काय 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 वेगळा एजेंडा असतो आणि आपला देशी मुलगा फसतो काय त्यामध्ये. हे प्रेमापोटी त्यांना चिंता असते. या सगळ्याचं उत्तर काय आहे, नॉलेज. त्यांना ज्ञान देणं आणि प्राप्त करून देणं हे खूप आवश्यक आहे. तर इतक्या छोट्या वेळेमध्ये एवढंच सांगायचं आहे ते म्हणजे कृष्ण भावना जी आहे ना ते अतिशय अमूल्य वस्तू आहे, अतिशय पराकोटीची अमूल्य वस्तू आहे. आणि ती पराकोटीची अमूल्य वस्तू जी आहे ना ती अशा क्षुल्लक कारणाकरता पोस्टपोन करणं, लांबवणं वगैरे योग्य नाही. आता ज्यांनी मध खाल्लेलं आहे, ज्याचा आनंद घेतलेला आहे, त्या माणसाला किती असतं कन्व्हिक्शन, त्यांना कसं सांगू किती गोड आहे तो मध चांगला, किती स्वादिष्ट आहे, किती समाधानकारक आहे, किती आनंद देणार आहे, किती तृप्ती देणार आहे. की ही आतुरता जी आहे ना सांगायची त्या मध खाल्ल्या व्यक्तीमध्ये असते, त्यांना कसं सांगू मी, खाऊन तर बघतो रा सो, एवढा याच्यामध्ये आनंद आहे. आणि काही लोकांना असं वाटतं की हे लोक आनंदी आहेत ते नाटक करतात, खरोखर आनंदी आहेत असं पण लोक मागे कमेंट करतात. आज दी रिअली हॅपी ऑर दे आर मेकिंग अ ड्रामा ऑफ हॅपीनेस. का त्यांना असं वाटतं, कारण प्रत्येक ब्राऊन शुगर ॲडिक्ट हा दुसऱ्या व्यक्तीला ॲडिक्ट करायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक नशा करणारा मनुष्य असतो ना तो इतरांना आपल्यासारखा बनवायचा प्रयत्न करत असतो. म्हणून लोकांना काय वाटतं की हे लोकांनी आपलं आयुष्य बर्बाद केलं हरे कृष्णमध्ये जाऊन, सो दे वॉन्ट टू इन्क्रीज देअर कोमरॅडरी अँड सोसायटी, दॅट आपण पण तुम्ही आमच्यासारखे व्हाल, आमच्यासारखे सफर व्हाल, अशी एक अज्ञानपोटी भावना असते. आणि हा सगळा संघर्ष आपल्याला करावा लागतो, कारण समाज असा असा प्रकारे बनलेला असतो ना की त्यांना वाटतं की हे सगळं बरोबर नाही, हे म्हातारपणी करायचं असतं, हे करायचं आता वय नाही, आता संसार करायचा असतो, पैसे कमवायचे असतात. माझे बाबा म्हणायचे की अरे बाबा तू 100 रुपये कमाव, 99 रुपये दान दे, पण 100 रुपये आधी कमाव, काहीच कमाव सोडून जातो कशाला तू, यू अर्न मनी अँड देन यू गिव 99 रुपीज आउट ऑफ 100 रुपीज असं सांगायचे. कारण त्यामध्ये मला भीती होती की माझा मुलगा कुठे भरकटत तर नाही, भ्रष्ट तर होत नाही कुठे. पण तेच बाबा शेवटी ना असे भक्तांकडे असे हात जोडत असे धन्यवाद सांगू. आणि मला काय बोलले, तेच माझे वडील, तेच माझी आई, आई एवढी नव्हती पण बाबा खूप स्ट्रॉंग ऑपोजिशन होते. ते काय म्हणाले, मरताना हां मृत्यूशयेवरती काय बोलले मला, तू जे करतोयस ना ते बरोबर करतोयस, कधी सोडू नकोस. मला असं वाटलं होतं की मी सगळं तुमचं सगळ्यांचं सगळं करून मग मी भजन करीन, कारण ते पण अध्यात्म मार्गात होते, दुसऱ्या मार्गात होते. पण त्यांची अशी मनोवृत्ती होती की एवढी मुलं आहेत, एवढं कर्तव्य आहे, ते मी सगळ्यांचं सगळं शाळण करीन, सगळ्यांना शिकवीन, आपल्या पायावर उभं करीन आणि मग मी माझं भजन करीन. मग ते मला काय बोलले शेवटी की ह्या वयात भजन होत नाही, हा माझा साक्षात्कार आहे आणि तू ती त्या वयात सुरू केलं म्हणून तू आता करतोयस आणि हेच करत राहा. हे त्यांचे एकदम शेवटचे बोल आहेत, निर्वाणीचे बोल आहेत. सो फायनली काय ना, आपण खूप विचार करतो गोष्ट असं करू तसं करू नंतर करू, मोकळं होऊन जाऊ, निवृत्त होऊन जाऊ. पण त्यावेळी म्हणाले, माझ्या शरीरामध्ये इतक्या व्याधी आहेत सध्या, माझं लक्षच लागत नाही, कुठे गुडघा दुखतो आहे, कुठे छातीमध्ये झालं आहे, कुठे स्ट्रोक आला आहे, कुठे आता म्हणजे वन स्ट्रोक त्याला आला ना तर त्याची दृष्टी अशी अर्धी निघून गेली, होमोनिमस एमिओनोपिया, सो ही कुड नॉट सी धिस साईड अँड धिस साईड. ते एक त्रास होता, नेहमी बदलणारा बी पी, अशा अनेक प्रकारच्या व्याधी होत्या. त्यामुळे मी करूच शकत नाही आता, वेळच वेळ आहे माझ्याकडे, काहीच कर्तव्य उरलेलं नाही. म्हणून मी काय म्हटलं, वेळ का महत्वाची आहे, कारण जितक्या तरुणपणी म्हणजे आपण सगळे लोक काही म्हणजे काही वर्षी तरुण असतो, काही वर्षी म्हातारे असतो. 20 आहे की तुम्ही हाऊ ओल्ड आर यू, तुम्ही म्हणाल की आय एम 40 इयर ओल्ड असं म्हणाल तुम्ही, पण यू आर ऑल्सो यंग. म्हणजे 40 वर्षाचा मनुष्य 60 वर्षाच्या माणसासमोर तरुण असतो की नसतो? आणि इन फ्रंट ऑफ 40 इयर 30 वर्षांमध्ये तरुण असतो की नसतो? तर जितकं तरुण तुम्ही असताना हे सुरू कराल, तितकं तुमच्या अंगात ते रुळेल आणि तुम्ही चांगलं करू शकाल. सर्कशीमध्ये माकड किंवा कुत्रा केव्हा घेतात? पिल्लाला घेतात. पिल्लाला म्हाताऱ्या कुत्र्याला कोणी सर्कशीत घेत नाही, कारण ते कुठची ट्रिक शिकू शकत नाही. म्हणून सर्कशीमध्ये नेहमी पिल्लू घेतात. तसं पिल्लू अवस्थेमध्ये आपण जेव्हा सुरू करतो ना, ते आयुष्यभर पुरतं आपल्याला. आणि म्हातारपणी आपल्याला फक्त तेच करता येतं जे आपण तरुणपणी करत आलेलो आहोत. म्हातारपणी कुठची नवीन गोष्ट सहजगत्या घेता येत नाही. असं नाही की म्हातारपणी आमच्याकडे भक्त बनलेले नाही आहेत, परंतु त्यांना खूप कठीण वाटतं. त्या जुन्या सवयी, त्या सगळं कंडिशनिंग खूप डिफिकल्ट असतं. म्हणून जितक्या लवकर तितकं हे स्वीकार करणं आवश्यक आहे. ज्या क्षणी कळलं तोच सुदीन. आमचा आनंद काय आहे की आम्ही हे सर्व 20 वर्ष सुरू केलं आणि तेव्हा पण मला वाटलं होतं 21 वर्षी, अरे 20 वर्ष फुकट गेली आपली. जर हे आधीच घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं, एवढा त्रास असा आला हे सोडायचा. आता आमच्या मुलांचं भाग्य काय, आमच्या मुलांनी कधी चहा प्यायलाच नाही, मग सोडणार कसा तो चहा? हे धरला त्या सोडणार कसा? ना चहा प्याले, ना कधी लसूण प्याज खाल्लं, कधीच नाही. अगदी पोटात असताना सुद्धा एखाद्याचा उपवास केला आमच्या मुलांनी. तर आम्ही जर असे असतो तर आमचं पण 20 वर्ष वाचले असते ना आयुष्यामध्ये, किती आणखी प्रगती झाली असती. मग ती जेव्हा भावना आली तेव्हा वी बिकेम डेस्परेट, अरे वी हॅव लॉस्ट 20 इयर्स, तर लेट अस डू इट नाईसली. आणि वेळ अशी निघून जात असते. कधी काळाचे पांढरे होतील ना, कधी तुम्हाला कळणार नाही कधीच. त्यामुळे वेळ व्यर्थ घालू नका. वेळ खूप अमूल्य आहे, मनुष्य जीवनातला वेळ. आणि तू जेव्हा तू सत्कारणी लावाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की किती चांगली गोष्ट आहे. मला काल एक डॉक्टर भेटले होते, म्हणाले की माझ्या मनामध्ये एवढी अशी अस्वस्थता होती की माझा हा मित्र एवढे कमवतो, किंवा हा माझा मित्र असा ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये जातो आणि त्याला एवढा इन्कम आहे, त्याच्याकडे एवढी फॅसिलिटीज आहेत, मला कधी होणार त्या फॅसिलिटी? तर ती जी होती ना, ती तडफड होती ना मनामध्ये, ती म्हणे आफ्टर बहारेन इट इज ओवर. ओके, ते मित्राने म्हटलं बहारेनमध्ये आल्यामुळे ओपन झालेलं नाही आहे, सत्संगामध्ये आल्यामुळे ते सांभलेलं आहे. सत्संग बहारेनमध्ये मिळाला ते भाग्याची गोष्ट आहे. भारतमध्ये असं काही नाही आहे, तडफड मुंबईतसुद्धा आहे आणि बहारेनसुद्धा आहे. तुम्ही सत्संग घेतला, स्वीकार केलात, म्हणून तुमची तडफड ती बंद झाली, तुम्ही संतुष्ट झालात, शांत झालात आणि कम्पॅरिझन तुलना करणं बंद केलं तुम्ही. मला आजही खूप पगार मिळाल्यानंतर सुद्धा तुमच्याहून जास्त पगार होणारे लोक जगात आहेत ना, तुमच्या ब्रँचमध्ये. एव्हरीवेअर पीपल आर देअर, ऑलवेज अ नेबर इज हॅव्हिंग समथिंग विच यू डोंट हॅव ऑलवेज. तुमच्याकडे जरी गरीब पाहुणा आला ना, तर त्याकडे अशी एखादी वस्तू असते तुमच्याकडे नसते. तुम्ही असाल खूप मिलियनियर, कदाचित तुमच्याकडे हे नसेल, मी घातले ते. अरे रोबीजींकडे आहे, आमच्याकडे नाही. असं नेहमीच असतं आणि ते जगाचा सर्व स्वभाव आहे जगाचा. त्याच्यामुळे डोंट वेस्ट टाईम, इट्स ओनली थिंग आय कॅन टेल यू, डोंट वेस्ट टाईम. पंचवार्षिक योजना बनवू नका, तात्काळ योजना बनवा, तरच तुमचं काम होईल. हरे कृष्णा.